नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला, अखेरच्या टप्प्यात उद्या मतदान. काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला आज छत्रपती संभाजीनगर इथून प्रारंभ. लैंगिक शोषण प्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णाला अटक. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल. आता सविस्तर बातम्या. नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. आचारसंहिता शिथिल होण्याच्या शक्यतेसंदर्भातल्या काही बातम्या माध्यमांवरून प्रसारित होत होत्या, त्या पार्श्वभूमीवर आयोगानं ही बाब स्पष्ट केली. अत्यंत तातडीच्या असलेल्या प्रकरणांना आचारसंहितेत सूट देण्यासंदर्भात निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीनं शिफारस केलेल्या 59 प्रस्तावांवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आतापर्यंत निर्णय दिला असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान विधान परिषदेच्या 4 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि कोकण विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार काल संपला. या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी 13, पश्चिम बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 तर चंदीगडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होईल. आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजी होणार असून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परवा 2 जून रोजी होणार आहे. दरम्यान मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या वाढीसंदर्भात पसरलेल्या अफवांचं निवडणूक आयोगानं खंडन केलं आहे. मतदानाच्या नोंदी असलेल्या फॉर्म 17C ची प्रत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना दिलेली असते, त्यामुळे कुणीही टक्केवारीत वाढ करू शकत नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या विविध विभागातली 524 रिक्त पदं भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 येत्या 21 जुलैला होणार आहे. आयोगानं काल याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं. याआधीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या 6 जुलैला होणार होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि इतर संबंधित प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारी केलं जाणार आहे. या संदर्भातलं परिपत्रक राज्य मंडळाचा सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केलं. राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालय देशात सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल या संचालनालयाचा राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं. एनसीसी प्रशिक्षण सर्वांसाठी अनिवार्य केलं तर तो एक चांगला निर्णय ठरेल असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. लैंगिक शोषणाचे आरोप असलेला धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णा याला आज पहाटे बंगळुरू विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं. रेवण्णा याच्या भारतात परत येण्याबद्दल इंटरपोलनं माहिती दिल्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं त्यांना तात्काळ अटक केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाचा राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा आजपासून छत्रपती संभाजीनगर इथून सुरू होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबवण्यात यावी आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यांना मोफत वीज, बियाणे, खते उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. वडेट्टीवार यांनी काल जालना जिल्ह्यातही दुष्काळी भागाची पाहणी केली. दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांकडे शासनाचं सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे.
तंबाखू सेवनाने गंभीर स्वरूपाचे आजार होतात. त्याच्यामध्ये रक्तदाब आहे, पक्षघात आहे, हृदयविकार आहे, कर्करोग आहे. 13 ते 15 वर्ष वयोगटातील 30% मुले हे घरात तंबाखूचं सेवन करतात असं आढळलं आहे. ज्याला कुणाला तंबाखू सोडायची आहे त्यांनी टोल फ्री क्रमांक नंबर आहे 18-00-11-23-56। त्याच्यावर जर आपण फोन केला तर त्याच्याकडून लागलीच आपल्याला प्रतिसाद मिळतो। एक जिल्हा स्तरावर तंबाखू नियंत्रण पथक आहे, त्यांच्याकडे जाऊन समुपदेशन करून तंबाखू सोडायला मदत होते।
नैऋत्य मोसमी पाऊस काल केरळमध्ये नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच दाखल झाला। येत्या 2 ते 3 दिवसात कर्नाटक, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं। दरम्यान देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट कालपासून ओसरत आहे, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या 2 जूनपर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं मोहपात्रा यांनी सांगितलं। धाराशिव जिल्ह्यातल्या 1102 पाणी नमुन्यांपैकी 234 नमुने दूषित असल्याचं आढळलं आहे। जिल्ह्यातल्या 622 पैकी 196 ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड दिलं असून पाण्यासंबंधी दक्षता घेण्याची सूचना नागरिकांना केली आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा नावी देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार यंदा जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथल्या जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे। ग्रंथभेट योजनेतली 25,000 रुपयांची पुस्तकं आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। हा पुरस्कार प्रदान समारंभ उद्या शनिवारी बोरीमध्ये वाचनालय परिसरात होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातला एकही शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत। धाराशिव इथं काल आगामी खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत ते बोलत होते। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचं आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करावी असं त्यांनी सांगितलं। लातूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामांना अद्याप अपेक्षित गती आलेली नसून अशा कामांना गती देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या आहेत। पाणीटंचाई उपाययोजना आणि जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या काल बोलत होत्या। दरम्यान लातूर इथं लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन इथं होणार असून या ठिकाणी तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी काल घेतला। जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारीने आणि निष्ठेनं आपापली कामं करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे। धाराशिव तालुक्यात एका पोलीस पाटलाच्या नूतनीकरणाच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी दाखल केलेला गुन्हा हा बेकायदेशीर असून संबंधित पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत। कोणतीही कायदेशीर बाबींची शहानिशा न करता तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना बेकायदेशीर केलेली अटक याविरोधात महसूल विभागातल्या कर्मचाऱ्यांनी काल सलग दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन केलं, त्यामुळे जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे। धाराशिव जिल्ह्यात 24 ते 26 मे दरम्यान वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे शासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकरी कुटुंबांना मदत करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे। ते काल धाराशिव जिल्ह्यातल्या सांगवी, कामेगाव, दाऊपूर, भंडारवाडी या भागाला दिलेल्या भेटीनंतर बोलत होते। शासनानं निकष बाजूला ठेवून मदत करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। थकीत मालमत्ता करापोटी लातूर महापालिकेनं काल 6 गाळ्यांना सील ठोकलं असून एका दिवसात 5 लाख रुपयांचा करही वसूल केला आहे। शहरातल्या व्यापारी संकुलात असणाऱ्या ज्या गाळेधारकांकडे थकबाकी आहे त्यांनी थकबाकी भरावी, अन्यथा कारवाईचा इशारा महापालिका उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी दिला आहे। हिंगोली जिल्ह्यात जिंतूरजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात 15 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले। ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती। जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम। लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला, अखेरच्या टप्प्यात उद्या मतदान। काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला आज छत्रपती संभाजीनगर इथून प्रारंभ आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।